जय गणपति सद्गुण सदन करिवर बदन कृपा विघ्नहरण मंगलकरण जय जय गिरिजाला। कहो जन्म शुभ कथा तुम्हारी अतिशुचि पावन मंगलकारी। एक समय गिरिराज कुमारी पुत्र हेतु तप कीन हो भारी। भयो यज्ञ जब पूर्णानु तब पहुँचो तुम हरि द्विज रूपा।
अतिथि जानि के गौरी सुखानि बहुविधि सेवा करी तुम्हारी।
अति प्रसन्न है तुम वर दीन्हा मातु पुत्र हित जो तप कीन्हा। मिलही पुत्र तुही बुद्धि विशाला बिना गर्भ धारण यही काला। गणनायक गुण ಕೃತ ಪ್ರಥಮ ರೂಪ ಭಗವಾನ
ಅಸಕಲಿ ಅಂತರ ಧ್ಯಾನ ರೂಪ ಹೈ ಪಲನಾ ಪರ ಬಾಲಕ ಸ್ವರೂಪ ಹೈ
ಬನಿ ಶಿಶು ರುದನ ಜಬ ಹಿ ತುಮ ಠಾನಾ ಲಖಿ ಮುಖ ಸುಖ ನಹಿ ಗೌರಿ ಸಮಾನ ಸಕಲ ಮಗನ ಮುಖ ಮಂಗಲ ಗಾವಹಿ ನಭತೆ ಸುರನ ಸುಮನ ವರ್ಷಾವಹಿ ಶಂಭು ಉಮಾ ಬಹುದಾನ ಲುಟಾವಹಿ ಸುರ ಮುನಿ ಜನ ಸುತ ದೇಖನ ಆವಹಿ
ಲಖಿ ಅತಿ ಆನಂದ ಮಂಗಲ ಸಾಜಾ ದೇಖನ ಭೀ ಆಯೆ ಶನಿ ರಾಜಾ
ನಿಜ ಅವಗುಣ ಗುಣಿ ಶನಿ ಮನ ಮಾಹಿ ಬಾಲಕ ದೇಖನ ಚಾಹತ ನಾಹಿ ಗಿರಿಜಾ ಕಛು ಮನ ಭೇದ ಬಢಾಯೋ ಉತ್ಸವ ಮೋರನ ಶನಿ ತುಹಿ ಭಾಯೋ ಕಹನ ಲಗೆ ಶನಿ ಮನ ಸಕುಚಾಯಿ ಕಾ ಕರಿಹೋ ಶಿಶು ಮೋಹಿ ದಿಖಾಯಿ
ವಿಶ್ವಾಸ ಉಮಾವರ ಭಯವು ಶನಿ ಸೋ ಬಾಲಕ ದೇಖನ ಕಯವು
ಸಿರ್ ಉಡಿಗಯೋ ಆಕಾಶ ಗಿರಿಜಾ ಗಿರಿ ವಿಕಲ ಹೈ ಧರಣಿ ಸೋ ದುಃಖ ದಶಾ ಗಯೋ ನಹೀ ಬರಣಿ ಹಾಹಾಕಾರ ಮಚೋ ಕೈಲಾಶ ಶನಿ ಕೀ ಮೋಲಕ ಸುತ ಕಾ ನಾಶ ಪ್ರಥಮ ಪೂಜ ಬುದ್ಧಿ ನಿಧಿ ವರದಿನ್ಹೆ ಬುದ್ಧಿ ಪರೀಕ್ಷಾ ಜಬ ಶಿವ ಕೀನ್ಹ ಪೃಥ್ವೀ ಕರ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಲೀನ್ಹ ಚಲೆ ಷಡಾನನ ಮರಮಿ ಭುಲಾಯ್ ರಚೆ ಬೈಠಿ ತುಮ ಬುದ್ಧಿ ಉಪಾಯ
ಚರಣ ಮಾತು ಪಿತೃ ಕೆ ಧರ ಲೀನೆ ದಿನ कहि शिव हिया हर्षो नभते सुरन सुमन बहु वर्षो।
तुम्हारी महिमा बुद्धि बढ़ाई शेष सहस मुख सके न गाई मैं मतिहीना मलिन दुखारी करहूं कौन विधि विनय तुम्हारी भजता राम सुंदर प्रभु दासा लग प्रयाग ककरा दुर्वासा।
अब प्रभु दया दीन पर कीजे अपनी भक्ति शक्ति कछु दीजे। श्री गणेश यह चालीसा पाठ करे धर ध्यान मित नव मंगल गृह बसे रहे जगत सम्मान। विक्रम संवत सहस्र दश ऋषि पंचमी दिने पूरण चालीसा भयो
श्री गणेश चालीसा।